अनुवाद अध्याय 16 नेमून दिलेले तीन सण. अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वरा प्रित्यर्थ वल्लांडण सण साजरा करा, कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास रात्रीच्या वेळी मिसर देशातून बाहेर काढले. परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा, तेथे वल्लांडणाचा यज्ञ पशु परमेश्वरास अर्पण करा. शेळ्या मेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशु असावा. त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही 7 दिवस खावी. ही भाकरी म्हणजे दुःख स्मरणाची भाकर होय. त्याने तुम्हास मिसरमधील कष्टांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हास तो देश सोडावा लागला होता त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका. तेव्हा या 7 दिवसात देशभर कोणाच्याही घरी खमीर दिसता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली द्याल तो सूर्योदयापूर्वी खाऊन संपून टाका. वल्लांडणाच्या पशुचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करू नका. देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सूर्यास्त होण्याच्या वेळी ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हास बाहेर काढल्या प्रित्यर्थ वल्लांडण सण आहे. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञ पशु शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा. 6 दिवस बेखमीर भाकर खा. 7व्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये. या दिवशी तुमचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्र मेळा भरवावा. पीक काढल्यापासून 7 आठवडे मोजा. उभ्या पिकाला वेळा लागल्यापासून 7 आठवडे मोजा. मग आपल्या खुशीने एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन व किती द्यायचे ते ठरवा. परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सानिध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुले बाळे दास गावातील लेवी परके अनाथ विधवा या सर्वांना बरोबर घ्या. तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरू नये म्हणून हे विधी न चुकता पाळा. खळ्यातील आणि द्राक्षकुंडामधील उत्पन्न जमा केल्यावर 7 दिवसांनी मंडपाचा सण साजरा करा. हा सणही मुले आणि मुली दास दासी लेवी शहरातील वाटसरू परके अनाथ विधवा यांच्यासह साजरा करा. तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी त्याच्या सन्मानार्थ 7 दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टी आहे तेव्हा आनंदात राहा. तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र स्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून 3 दा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते 3 प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे. प्रत्येकाने यथाशक्ती दिले पाहिजे. परमेश्वराने आपल्याला काय आशीर्वाद दिला याचा विचार करून आपण काय द्यायचे ते ठरवावे. न्यायदान पद्धती. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. त्या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे. त्यांनी नेहमी निपक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात. चांगुलपणा आणि निपक्षपातीपणा यांची नेहमीच कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेला हा प्रदेश संपादन करून तेथे तुम्ही सुखाने राहाल. जेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्या शेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारू नका. कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारू नका. तुमचा देव परमेश्वर याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.